या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्रोलाइफ कॅन्सर सेंटर पुणे। श्रोतेहो नमस्कार, पुण्यातील प्रोलाइफ कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित कर्करोगावर करूया मात या मालिकेत मी शिवराज सणस आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत स्तनाच्या कर्करोगाबद्दल। याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत पुण्यातील प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ आणि प्रोलाइफ कॅन्सर सेंटरचे डॉ सुमित शहा। डॉ सुमित शहा यांनी 2003 साली वैद्यकीय पदवी घेतली, तर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन दिल्ली इथून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली। त्यानंतर DNB सर्जिकल ऑन्कॉलॉजी ही विशेष पदवी त्यांनी घेतलेली आहे। तसंच त्यांनी दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आणि रोबोटिक तंत्रज्ञानानं करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे। गेली 6 वर्ष ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून कर्करोगाची यशस्वी चिकित्सा करणारे शल्य विशारद म्हणून त्यांची ओळख आहे। चीनमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड DNA डे 2018 या जागतिक परिषदेमध्ये डॉ सुमित शहा यांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं। आपल्याशी संवाद साधतायत डॉक्टर सुमित शहा। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
सध्या आपल्या देशामध्ये महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण हे वाढलेलं पाहायला मिळतंय, तर डॉक्टर स्तनाचा कर्करोग वाढतोय तर याबद्दल आपण काय सांगाल?
आपण जर बघितलं तर भारतीय स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगातला नंबर 1 कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग। दरवर्षी भारतात 1,60,000 स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाची लागण होते आणि जवळजवळ त्याच्यातल्या 80,000 स्त्रिया हे कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडतात, तर हे प्रमाण खूप जास्त आहे। दरवर्षी भारतात स्तनाच्या कर्करोगांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि 22 पैकी 1 महिलेला, म्हणजे प्रत्येक 22 महिलांपैकी 1 महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे।
आपल्या देशामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण हे सातत्यानं वाढताना दिसतंय आणि 22 महिलांपैकी 1 महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे असं डॉक्टर आपल्याला सांगतायत। डॉक्टर, आता महिलांमध्ये हे प्रमाण वाढताना दिसतंय असं आपण सांगितलं, तर ह्यामध्ये शहरी महिला किंवा ग्रामीण भागातील महिला असा काही फरक आहे का ह्याच्यामध्ये? का दोन्ही ठिकाणी सारखंच प्रमाण वाढतंय? काय सांगाल ह्याबद्दल, आपलं निरीक्षण काय?
जर आपण बघितलं तर अर्बन इंडिया म्हणजे शहरी भागात स्तनाचा कर्करोग हा अजूनही नंबर 1 कर्करोग आहे आणि ग्रामीण भागातही स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढतंय, पण ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावर आहे।
शहरी भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण हे ग्रामीण भागातील महिलांपेक्षा जास्त आहे। श्रोते हो, कर्करोगाच्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आणि कर्करोग उपचाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा। आमचा फोन नंबर आहे 96 07 07 90 19 किंवा 96 07 07 90 19। फोन नंबर पुन्हा एकदा 96 07 07 90 19 किंवा 96 07 07 90 19। डॉक्टर, स्तनाच्या कर्करोगाबद्दल आता आपण ही माहिती दिली, आपल्या देशामध्ये ह्याचं प्रमाण वाढतंय, तर स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं आपल्याला काय सांगता येतील?
जर आपण बघितलं तर स्तनात कुठलीही गाठ असणे हे स्तनाच्या कर्करोगाचं पहिलं लक्षण आहे। कितीही लहान गाठ असेल तरीही ती स्तनाचा कर्करोग असू शकते। दुसरं महत्वाचं म्हणजे निप्पल, ज्याला आपण स्तनाग्र म्हणतो, त्यातून रक्तस्राव होणे किंवा त्याच्यातून अल्टर्ड ब्लड, ज्याला काळसर पाणी येणे किंवा साधं पाणी येणे, हेही स्तनाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं। याशिवाय निप्पल रिट्रॅक्ट होणे, आतल्या बाजूला ओढलं जाणे, निप्पलच्या कडेला जखमा होणे ज्या भरत नाहीयेत, किंवा दोन्ही स्तनांमध्ये लहान मोठेपणा येणे, किंवा स्तनावरची जी त्वचा आहे ती जाड होणे, त्याच्यावर डिम्पलिंग येणे, जसं आपण जर बघितलं संत्र्याची जी त्वचा असते तशी जर स्तनावरची त्वचा झाली असेल, ज्याला आपण पाऊदी ऑरेंज अपिअरन्स म्हणतो, अशी जर लक्षणं दिसत असतील किंवा काखेत गाठ जाणवत असेल तर ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात।
स्तनाच्या कर्करोगाची कोणती लक्षणं आहेत ही डॉक्टरांनी आताच आपल्याला सांगितली। डॉक्टर, स्तनाच्या कर्करोगाची कारणं ही काय सांगता येतील आपल्याला?
स्तनाचा कर्करोग होण्याची प्रमुख कारणं जर आपण बघितली, ज्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो, त्या 2 पद्धती आहेत, जे आपण बदलू शकत नाही आणि जे आपण बदलू शकतो। बदलू न शकणारी कारणं म्हणजे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, यामध्ये जेंडर, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसंच वय जर आपण बघितलं तर 45 ते 50 वर्ष हा पीक एज ग्रुप आहे ज्याच्यात स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. यानंतर फॅमिली हिस्ट्री म्हणजेच कौटुंबिक पार्श्वभूमी असणे. जर एखाद्या फॅमिलीत एका स्त्रीला कर्करोग झाला असेल तर तिच्या मुलीला, तिच्या नातीला कर्करोग होण्याची शक्यता खूप जास्त असते. तेच जर एकाच कुटुंबात दोन पेशंट जर स्तनाच्या कर्करोगाचे असतील तर त्यांची रिस्क अजून जास्त वाढते. याला आपण फॅमिलियल ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. दुसरा एक प्रकार आहे ज्याला आपण हेरिडिटरी ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, ज्याच्यात जनुकीय बदल झालेले असतात. ते जनुकीय बदल पुढच्या पिढीत संक्रमित होतात, ज्याला आपण BRCA1 आणि BRCA2 हे दोन जीन्स आहेत जे कॉमनली हेरिडिटरी ब्रेस्ट कॅन्सर करतात. तसेच जर आपण बघितलं तर पाळी लवकर सुरू होणे आणि उशिरा बंद होणे, ज्याला आपण अर्ली मेनार्की आणि लेट मेनोपॉज, हेही स्तनाचा कर्करोग होण्याचं एखादं कारण होऊ शकतो. हे झाले न बदलू शकणारी कारण. बदलू शकणारी म्हणजेच मॉडिफायबल रिस्क फॅक्टर मध्ये येतात ते लाईफस्टाईल रिलेटेड चेंजेस. पाळी बंद झाल्यानंतर जर लठ्ठपणा झाला असेल, ज्याला आपण पोस्ट मेनोपॉजल ओबेसिटी म्हणतो, हे प्रमुख कारण आहे स्तनाचा कर्करोग होण्याचं. यानंतर लॅक ऑफ एक्सरसाइजेस किंवा ब्रेस्ट फीडिंग न करणे किंवा काही स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी न होणे, नली पॅरिटी, हे सुद्धा स्तनाचा कर्करोग होण्याची कारणं असू शकतात. तसेच आता जर आपण बघितलं तर शहरी भागातील स्त्रियांमध्ये अल्कोहोल कन्झम्पशनचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. अल्कोहोल इनटेक हे सुद्धा एक स्तनाचा कर्करोग होण्याचं कारण आहे. तसेच पाळी बंद झाल्यानंतरची जी लक्षणं असतात ती कमी होण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात त्याला आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो. यामुळे सुद्धा स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
स्त्रियांमध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा काही जनुक असतील, त्याचबरोबर लठ्ठपणा असेल, तर ही काही स्तनाचा कर्करोग होण्याची प्रमुख कारणं आहेत असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. श्रोते हो, कर्करोगाच्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आणि कर्करोग उपचाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 96070790 किंवा 96070790. फोन नंबर पुन्हा एकदा 96070790 किंवा 96070790. डॉक्टर, आता आपण ही सगळी कारणं सांगितलीत पण स्तनाचा कर्करोग हा टाळता येऊ शकतो का, याबद्दल आपण काय सांगाल?
निश्चितच स्तनाचा कर्करोग टाळता येऊ शकतो जर आपण आपलं वजन नियंत्रित ठेवलं, ज्याला आपण आयडियल बॉडी वेट म्हणतो ते मेंटेन ठेवलं, रेग्युलर एक्सरसाइजेस केले, दारूचं सेवन जर नाही केलं आणि रेग्युलर ब्रेस्ट फीडिंग केलं ज्यावेळेस मुलं होतात त्यावेळेस, आणि जर रेग्युलर एक्सरसाइजेस केले तर आपण निश्चितच स्तनाचा कर्करोग होण्यापासून वाचू शकतो.
स्तनाचा कर्करोग हा टाळता येऊ शकतो असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. श्रोते हो, कर्करोगाच्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आणि कर्करोग उपचाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 96070790 किंवा 96070790. फोन नंबर पुन्हा एकदा 96070790 किंवा 96070790. श्रोते हो, आमच्या उपचार केंद्रालाही अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे प्रोलाईफ कॅन्सर सेंटर, 7 लव चौक, स्वारगेट, पुणे. पत्ता पुन्हा एकदा प्रोलाईफ कॅन्सर सेंटर, 7 लव चौक, स्वारगेट, पुणे. श्रोते हो, स्तनाच्या कर्करोगाबद्दल आणि या कर्करोगाच्या आधुनिक उपचार पद्धतीबद्दल अधिक माहिती घेऊया या पुढच्या भागात. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी कर्करोगावर करूया मात या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाईफ कॅन्सर सेंटर, पुणे.